किती नातू न चारी दिशान घेऊ ऐकून देवाचं गाणं।